काकड़ आरते करे तो साईनाथ देवा चिन्मय रूप दाख वेघे उनी बालक लघु सेवा काम क्रोध मद मत्सर आटुनी काकड़ा केला वैराग्या चेतुप घालुनी मी तो भिजविला साईनाथ गुरु भक्ते ज्वलने तो मी पेटविला तदरुत्ते जाळुनी गुरुनी प्रकाश पाडिला द्वैत तमाना सुनी मिळवे तत्स्वरूपी जीवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा काकड आरते करे तो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा भूखे चर व्यापोनी अवघे हृत्कमली राहसे तोचे दत्त देव शिरडी राहुनी पावसे राहुनी येथे अन्यस्त्र हेतो भक्तास्तव धावसे निरसुनिया संकटा दासा अनुभव दाविसे न कळेत्वल्लीलाहे कोण्या देवा वा मानवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा काकड आरते करे तो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा त्वद्यश दुंदुभिने सारे अंबर हे कोंदले सगुण मूर्ति पाहण्यातुर जन शिरडी आले प्राशुनि त्वद वचनामृतामुचे देह भान हरपले सोडुनिया दुराभिमान मानस त्वच्चरणी वाहिले कृपा करोनी साई माऊले दास पदरी घ्यावा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा काकड आरते करे तो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा।